26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीपुढे बाबासाहेबांनी शेवटचं भाष्य केलं तेव्हा ते म्हणाले, आपण अधिक काळ समतेला विरोध केला तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात येईल, म्हणून समतेचा दीप प्रज्वलित व्हावा यासाठी आपण आम्हाला साथ द्यावी.
मनीषामनी घेऊनी दुःख नुरावे ह्यावनीवर मनीषामनी घेऊनी द्यावी साथ आम्हाला तुम्ही द्यावी साथ आम्हाला विश्वातील वैर मिटावा दीप समतेचा प्रज्वलित भावा ओ या विश्वातील वैर मिटावा दीप समतेचा प्रज्वलित भावा वैरत्वाचा विनाश व्हावा तमहारी होनी वैरत्वाचा विनाश भावा तमहारी होनी द्यावी साथ आम्हाला तुम्ही द्यावी साथ आम्हाला जाहले दिव्यांगांचे कोणी नुरले ओ नेत्रहीन जे दीन जाहले दिव्यांगांचे कोणी नुरले अंत्योदयाचे स्वप्न भंगले जे दुखी अन जगी गांजले हाक तया देवूनी जे दुखी अन जगी गांजले हाक तया देवूनी द्यावी साथ आम्हाला तुम्ही द्यावी साथ आम्हाला तथागताची प्रबुद्ध वाणी सत्य शांतीची अदित गाणी ओ तथागताची प्रबुद्ध वाणी सत्य शांतीची अदित गाणी धम्म पताका दिली भिमानी प्रवर्तनाचे चक्र फिरवुनी धम्म फुलवा तुम्ही प्रवर्तनाचे चक्र फिरवुनी धम्म फुलवा तुम्ही द्यावी साथ आम्हाला तुम्ही द्यावी साथ आम्हाला